अध्याय 6. वृंदावनाच्या बहरलेल्या समृद्ध वनात राहणे हा एक अलौकिक अनुभव होता. यमुना नदीने तिच्या किनाऱ्यावर मला पुन्हा बोलावले होते. पुन्हा एकदा बेघर भटक्याचे जीवन मी जगत होतो. रोज रात्री वेगवेगळ्या झाडाखाली झोपण्याचा आनंद घेत होतो. माझ्या पाठीवर केवळ कपडे होते, न शिवलेल्या कापडाचे दोन तुकडे. त्यापैकी एक माझ्या शरीराचा खालील भाग झाकण्यासाठी कमरेभोवती गुंडाळला होता आणि दुसरा शरीराचा वरील भाग झाकण्यासाठी. एकांतवास पुन्हा एकदा माझा साथीदार झाला होता. बऱ्याच वेळा मी चीर घाटावरच्या प्राचीन कदंब वृक्षाजवळ झोपत असे. पुरातन काळापासून भगवंतांच्या शुद्ध प्रेमाचे इच्छुक या पवित्र स्थळी त्यांच्या अज्ञानाचे आवरण कृष्णाने दूर करावे असे साकडे घालण्यासाठी कापडाचा तुकडा बांधत आले आहेत. खास करून वृंदावनात कदंब वृक्ष फार पवित्र मानला जातो. त्याची उमलणारी फुले प्रत्येकाला आनंद देतात. कदंबाच्या फुलामध्ये भडक सोनेरी रंगाचा गोल असून त्याभोवती तुतारीच्या आकाराच्या सोनेरी रंगाच्या शेकडो पाकळ्या असतात. त्याला खूप मोहक गोड सुगंध असतो. ही फुले राधाराणीच्या सोनेरी वर्णाप्रमाणे दिसतात, त्यामुळे कदंब वृक्ष भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. रोज रात्री चीरघाटावरच्या त्या झाडाखाली गुडघे टेकून नम्रतेसाठी आणि भक्तीसाठी मी प्रार्थना करीत असे. नदीकिनारी अंग पसरून शरीराखालच्या थंड मातीचा स्पर्श अनुभवत निद्राधीन होत असे. पवित्र धरती माझे अंथरुण होते तर चांदण्यांनी भरलेले आकाश पांघरुण होते. दूरवर वाजणाऱ्या मंदिरातील घंटानादाने मी पहाटे जागा होत असे. रोज पहाटे 4 वाजता उठायचे, अंधारातच यमुनेकाठी जायचे, तिला कृतज्ञतेने प्रणाम करायचा आणि स्नानासाठी पवित्र यमुना जळात चालत जायचे. हा माझा नित्यक्रम. नोव्हेंबर महिना जवळ येत होता. यमुना खूप थंड होऊ लागली होती. बऱ्याच वेळा गळ्यापर्यंत पाण्यात बुडून मी कुडकुडत उभा राहायचो. त्यावेळी लहानपणी मला आवडणाऱ्या गाण्यातील ओळी मला आठवत होत्या. जॉर्डन नदीचे पाणी खूप थंड आहे, ते शरीर थंड करते पण आत्मा उबदार ठेवते. होय, मी विचार केला, अर्थपूर्ण उद्दिष्टासाठी संकटे सहन करण्यात अलौकिक आनंद आहे. मी संपूर्ण शरीर पाण्याखाली पुन्हा पुन्हा बुडवीत शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करण्यासाठी ध्यान करीत असे. चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली शांतपणे उभा राहून मी हृदयशुद्धीसाठी कळकळीची प्रार्थना करीत असे. हे प्रत्येक दिवसाचे माझे पहिले ध्यान होय. त्यात मी स्वतःला भगवंतांच्या अतिशय निकट पाहू लागलो. अशा प्रकारे यमुना किनारी स्नान ध्यान आटोपून ओले कपडे पिळून आणि पुन्हा तेच अंगावर घालून मी तेथेच तुळशीमाळेवर हरे कृष्ण मंत्राचा जप करीत असे. या माझ्या आंतरिक अनुभवांचा मला कधीही विसर पडू नये अशी आजही मी प्रार्थना करतो. त्या दिवशी संधीप्रकाश हळूहळू कमी होऊन रात्र वाढत चालली होती. मी पवित्र कदंब वृक्षाखाली बसलो आणि माझ्या वडिलांना एक पत्र लिहिले. नदीकिनारी वास्तव्य करून मला आता 3 आठवडे झाले होते. तीर्थरूप बाबास, माझ्या दीर्घकाळच्या शोधयात्रेने मला वृंदावनात आणले आहे. निर्मळ शुद्ध सत्य असे माझे हृदय आकर्षित करणारे अखेर काहीतरी मला इथे सापडले आहे. मी ज्याच्या शोधात होतो ते शोधण्यासाठी आतापर्यंत वेळ गेला. मागच्या काही आठवड्यात मला ते रत्न वृंदावनात मिळाले आहे. येथे शिकण्यासारखे खूप काही आहे. मी इथे कोणत्याही आनंदासाठी किंवा आरामासाठी आलो नाही यावर विश्वास ठेवा. पूर्ण प्रामाणिकपणाने आणि कळकळीने हे ध्येय गाठण्यासाठीच मी या ठिकाणी आलो आहे. याकडे मी कधीच दुर्लक्ष करू शकत नाही. तुम्ही जाणता की माझ्या संपूर्ण आयुष्यात जाणून बुजून मी कधीच तुम्हाला दुखावले नाही. माझ्या या जीवनप्रवासाच्या महत्त्वावर कृपया विश्वास ठेवा. आपला प्रेमळ पुत्र रिचर्ड. वृंदावन, ऑक्टोबर 1971. एके दिवशी दुपारच्या शांत वेळी मी यमुना किनारी चालत होतो तेव्हा चड्ड्या घातलेली छोटी छोटी मुले आणि सुती परकर पोलके घातलेल्या छोट्या छोट्या अनवाणी पायांनी मुली तेथे खेळत बागडत होत्या. ही मुले काठी आणि चेंडूने क्रिकेट खेळत आनंदाने हसत होती. इतर मुले काठी घेऊन गाई, म्हशी, शेळ्यांचे राखण करीत होती. स्त्रिया डोक्यावर धान्याच्या पिशव्यांचा तोल सांभाळत चालल्या होत्या. जवळून जाताना लाजेने त्यांनी त्यांचे चेहरे पदराने झाकून घेतले. माझ्या उजव्या बाजूला एका झाडाखाली बसून कृष्णदास बाबाजी हळुवारपणे नामस्मरण करीत होते. माझ्या येण्याची चाहूल लागताच त्यांनी जमिनीवर थोपटून मला बसण्याचे आमंत्रण दिले. समोरच एक नावाडी नावेने लोकांना नदी पार करवित होता. बाबाजी म्हणाले, चिंचेच्या झाडाखालील ही जागा राधा आणि कृष्णांच्या भेटीची आवडती जागा आहे. जिज्ञासा जागृत झाल्याने मी आणखी चौकशी केली. बाबाजी, इथला प्रत्येक जण राधेवर खूप प्रेम करतो. कृपया मला तिच्याबद्दल आणखीन सांगा. राधाराणीच्या नावाच्या केवळ उच्चाराने त्यांचे डोळे अश्रूंनी भरले. डोळे बंद करून ते पुढे झुकले. साधू आणि शास्त्रे आपल्याला शिकवितात की भगवंत एक आहेत. तरीही एका भगवंतांचे स्त्री आणि पुरुष असे दोन्ही गुणधर्म किंवा तत्त्वे आहेत. कृष्ण हे पुरुषतत्व तर राधा स्त्रीशक्ती आहे. आध्यात्मिक जगतात एकमेव भगवंत या दोन्ही रूपात निवास करतात. कृष्ण जे प्रियकर आहेत आणि राधा जी प्रियतमा प्रेयसी आहे. यांच्यातील प्रेम हे सर्व प्रेमाचा दिव्य स्रोत आहे. बाबाजी, भगवंतांच्या पुरुष आणि स्त्री तत्वांमधील प्रेमाचा या जगातील लौकिक प्रेमाशी आपण कसा संबंध जोडू शकतो? मी विचारले. कृष्णदास बाबाजींनी उत्तर दिले, भगवंतांविषयीचे उत्कट प्रेम हा आत्म्याचा मूळ स्वभाव आहे. परंतु मोहमायेच्या आवरणाखाली आपल्याला याचा विसर पडला आहे. या जगातील प्रेम म्हणजे त्याचे परावर्तित रूप आहे. आपल्याच हृदयात ते खरे प्रेम आहे हे विसरून आपण अनेक प्रकारे याचा शोध घेतो. बाबाजी फार विनम्र वाटत होते. त्यांची पांढरी भुवई उंचावताना त्यांचा आवाज अडखळला. आपल्या भक्ताच्या प्रेमाने जिंकले जाण्याची उत्कट इच्छा कृष्ण करीत असतात आणि राधाराणीच्या सर्वश्रेष्ठ कृपेने आपण ते प्रेम समजू शकतो. परमसत्याची ती करुणाशक्ती आणि सर्व आध्यात्मिक प्रेमाचे उगमस्थान आहे. भगवंतांच्या स्त्रीशक्तीने राधाराणीने मला आकर्षितही केले आणि भ्रमितही केले आहे. शेवटी मी ज्या सर्व गोष्टींचा अनुभव घेतला होता, ज्या सर्व गोष्टी वाचल्या होत्या, ज्या सर्व साधूंना मी भेटलो होतो, त्यापैकी कशानेही मला योगाच्या सर्वात महान गुपिताचे रहस्य उलगडण्यासाठी घडविले नाही. आणि आता मला समजत आहे की हे गुपित आपल्याजवळ राखणारी राधाराणीच आहे. अगदी प्रथमच माझ्या अंतःकरणात हे सत्य प्रकाशमान होऊ लागले आहे की या वृंदावनातील संतांनी आध्यात्मिक प्रवासाच्या सर्वात गहन सर्वाधिक रहस्यमय अंगाला भेदले आहे. ते रहस्य कोणते? या अहिक लौकिक सुखापलीकडे आणि भगवंतात विलीन करविणाऱ्या मुक्तीपलीकडे एक शाश्वत नृत्य प्रेमाची निरंतर रात्र आपल्या आत्म्याचा उन्माद आहे आणि या अत्यंत मधुर जगतात प्रवेश देण्यास समर्थ आहे ती एकमेव राधा. ही राधाराणीशी संबंध जोडण्याची त्यांची उत्कट इच्छाच वृंदावनातील योग्यांना अशी गहन आणि प्रामाणिक नम्रता व्यक्त करण्यासाठी चालना देत होती. योगशक्तीमधील सर्व लाभांचा त्याग करून ते या दिव्य प्रेमसागरात अखंड बुडताना दिसतात. हाच निर्हेतुक प्रेमयोग, ज्याला भक्ती म्हणतात. या मौल्यवान ज्ञानाने माझे मन आणि हृदय मोहून टाकले. माझ्या मनातील दोन्ही विचारलेले आणि अद्याप न विचारलेले असे अनेक प्रश्न सर्वसमावेशक दृष्टिकोनातून मांडल्यासारखे मला वाटले. मी एका विशिष्ट मार्गाशी स्वतःला वचनबद्ध करण्याबाबत अद्यापही साशंक होतो. तरी भक्तिमार्गाचे अनुसरण करण्याची उत्कट इच्छा माझ्या हृदयात वाढत आहे याची मला जाणीव झाली. कृष्णदास बाबाजी उभे राहिले. त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि ते नदी किनाऱ्याने चालत गेले. त्यानंतर नदी न्याहाळत मी तिथेच बसून स्त्रीशक्ती किंवा स्त्री तत्वाच्या दिव्य रहस्यावर चिंतन मनन केले. ख्रिश्चन चर्चमध्ये येशू ख्रिस्तांची आई मेरीची उपासना दिव्य प्रेम आणि कटु फुटीरवाद या दोघांसाठी कारणीभूत ठरली. आणि मेरी मॅग्डालेनच्या गूढ रहस्यामुळे तर आंतरिक गुप्त समूह, सांकेतिक चिन्हवाद आणि कटकारस्थाने यांना ऊत आला. कॅबालाच्या विशिष्ट विद्यार्थी वर्गाप्रमाणे अनेक हिब्रू शखीनाला परमेश्वराचे स्त्रीतत्व किंवा सॅबतची वधू म्हणून पाहतात, आणि इस्लाममध्ये सुफीपंथाचे काही अनुयायी फातिमाला आदर देऊन तिचा दिव्य स्त्री रूपामध्ये सन्मान करतात. प्राचीन वैदिक शास्त्रानुसार दिव्य स्त्री रूपाचा सत्य म्हणून नेहमीच स्वीकार कसा केला आहे याचा आता मला शोध लागत होता. मी यमुना माईकडे पाहत विचार केला की पुष्टी देणाऱ्या कृपाळू अध्यात्माच्या या अंगाला बलवान व नियंत्रण करणाऱ्या अनेक घटकांनी वारंवार बाजूला केले आहे. दिव्य स्त्री रूपाकडे ध्यान देणे किती महत्त्वपूर्ण आहे हे आता माझ्यावर बिंबवले गेले. मी जेव्हा आश्रम सोडला, साधारण त्याच दरम्यान माझ्या मित्राने आसिमनेही आश्रम सोडला. मला असे वाटले त्याच्याकडे सततच्या होणाऱ्या मागण्यांमुळे त्याला तिथे गुदमरल्यासारखे वाटत असावे. माझी जीवनपद्धती कशी कडक, शिस्तबद्ध आणि त्याचबरोबर मुक्त होती याचाही त्याच्यावर प्रभाव पडला असेल. बऱ्याच वेळा आम्ही कृष्णांच्या लीलास्थळांचा शोध घेण्यासाठी भेटत होतो. एके दिवशी दुपारी भरपूर प्रकाश पडला होता. मी आणि आसिम एका वटवृक्षाच्या छायेत बोलत बसलो होतो. तेवढ्यात कोणीतरी शक्तिशाली व्यक्तिमत्व आल्याची चाहूल लागली. वळून पाहिले तर कोणीतरी अगदी आमच्या शेजारी बसलेले आढळले. तो कुठून आला होता? त्याचा चेहरा एकाच वेळी वृद्ध आणि तरुण वाटत होता. एकमेव पांढऱ्या सुती वस्त्राने त्याचे संपूर्ण शरीर झाकले होते. अर्धवट जटा असलेले केस मानेपर्यंत खाली आले होते. त्याचे डोळे मोठे, चेहरा गोल आणि दाढी केलेला होता. अगदी लहान मुलाप्रमाणे तो निरागस हसला आणि म्हणाला, जो कोणी वृंदावनात प्रवेश करतो त्याचे कृष्णाबरोबर संबंध तात्काळ प्रस्थापित होतात. अन्य लोक भगवंतांची महान राजाच्या रूपात पूजा करतात, परंतु इथे वृंदावनात, त्याने आजूबाजूला निहाळले आणि जंगलाकडे हात दाखविला, कृष्ण स्वतःच्या घरात असतात. इथे आम्ही त्यांच्यावर एक मित्र, मुलगा किंवा एका प्रियकराप्रमाणे प्रेम करतो. आम्ही जंगलात पाहिले. दूरवर आम्हाला एक प्राणी दिसला. तो झाडांमध्ये लपलेल्या नीलगाईप्रमाणे वाटला. प्रत्येक गोष्ट इतकी जादूमय वाटत होती की आम्ही स्तिमित झालो. त्याने बोलणे पुढे सुरू ठेवले. सुरुवातीला आम्ही भगवंतांवर सर्वशक्तिमान, निर्माता, विनाशक आणि रक्षणकर्ता म्हणून प्रेम करण्यास शिकतो, परंतु भगवंत सर्वात सुंदर आणि सर्वात परिपूर्ण प्रियकर देखील आहेत. शास्त्र सांगते की वृंदावनात खेळकर कृष्ण हे सर्व सौंदर्याचे आणि माधुर्याचे सार आहेत. हा साधू जणू काही गूढपणे सूक्ष्म हवेतून अवतीर्ण झाला होता. उभा राहत तो म्हणाला, या, मी तुम्हाला अशी काही स्थळं दाखवतो जी तुम्ही कधीच विसरणार नाहीत. आम्ही उत्सुकतेने त्याच्या मागे गेलो. तो जंगलातून, नदी किनाऱ्यावरून आणि अनेक मंदिरांमधून रमत गमत चालला होता. आम्ही फिरत असताना स्थानिक लोक आणि मंदिरातील पुजारी त्याचा आदर करीत होते. तो कुठे गेला? आसिमने अचानक विचारले. मी अवतीभोवती पाहिले. तो मनुष्य अदृश्य झाला होता. त्या प्राचीन मंदिरात त्याने आम्हाला एकटेच सोडले होते. आसिमने एका वयोवृद्ध पुजाऱ्याकडे चौकशी केली. आपल्याला माहीत आहे का आमच्याबरोबर आलेला तो साधू कोण आहे? त्या पुजाऱ्याचे डोळे आनंदाने विस्फारले आणि तोंड आवासले. हो, तुम्हाला माहीत नाही? गर्दीतून वाट काढत आम्हाला तो एका निर्जन खोलीत घेऊन गेला आणि कुजबुजला, ते श्रीपाद बाबा आहेत. कुणालाच त्यांचे वय किंवा ते कुठे राहतात हे ठाऊक नाही. ते बेघर साधू आहेत आणि भगवंतांच्या प्रेमात उन्मत्त स्थितीमध्ये ते गूढपणे भटकत असतात. मी आणि आसिम जेव्हा एकत्र असायचो तेव्हा जवळजवळ प्रत्येक दिवशी श्रीपाद बाबा गूढपणे अवतीर्ण व्हायचे. ते आम्हाला कसे काय शोधत असत त्यांनी कधी आमचे स्वागत करण्याची तस्दी घेतली नाही की कधी आमचा निरोप घेण्याची. असे वाटे त्यांच्याकडे अचिंत्य शक्ती आहेत. एकतर दृश्यपणे किंवा अदृश्यपणे ते आमच्याबरोबर कायम होते. श्रीपाद बाबा संपूर्ण वृंदावनातील आणि सभोवतालच्या परिसरातील प्रत्येक डोंगर, खडक, दगड, गोटे आणि धुळीच्या कणाशी परिचित असल्यासारखे वाटत होते. त्यांच्याबरोबर आम्ही अनेक दिवस आणि कधीकधी संपूर्ण रात्र भटकलो. हिवाळ्यातील गोठवून टाकणाऱ्या एका रात्री जेव्हा मी नदीकिनारी विश्रांती घेत पहुडलो होतो, तेव्हा मी पाहिले की श्रीपाद बाबा खांद्या इतक्या थंड पाण्यात उभे राहून सूर्योदयापर्यंत प्रार्थना अर्पण करीत होते. एके दिवशी सकाळी अरुंद गल्लीत एका सफेद साडी नेसलेल्या वयस्कर विधवेने आमचे स्वागत केले. श्रीपाद बाबांबरोबर जंगलात फिरताना मी तुम्हाला पाहिले आहे, तुम्ही माझ्याबरोबर या. ती प्रत्येक पाऊल मोठ्या परिश्रमाने टाकत होती. तिच्या पाठीला कुबड आले होते. वजनदार शरीराचा भार तिने बांबूच्या काठीने पेलला होता. आपल्या घराच्या दिशेने ती लंगडत लंगडत निघाली. आम्हाला तिने श्रीपाद बाबांच्या अस्पष्ट भूतकाळाची कथा सांगितली. असीमने माझ्यासाठी तिच्या हिंदीचे भाषांतर केले. फार पूर्वी जेव्हा बाबा शाळेत शिकत होते, ते आणि त्यांचा मित्र शाळेतील तासादरम्यान पतंग उडवण्याचा आनंद घेत होते. तिने वाटेवर काठी खुपसली. तिच्या शुष्क चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या. थोडे थांबून आमच्या डोळ्यात पाहून तिने नापसंती दर्शवली आणि तिचा आवाज वाढला. शिक्षकांनी त्यांच्या गालावर चापट मारली आणि त्यांना ओरडले. तिचा आवाज आणि शरीर आता कंप पावत होते. त्या बिचाऱ्या लहान मुलाला खूप मोठा धक्का बसला. त्याला समजू शकले नाही की त्याने काय चूक केली होती. शिक्षकाने जर सर्व विषयांमध्ये प्रावीण्य मिळवले आहे आणि त्यांच्याकडूनच शिकायचे आहे, मग त्यांना अजून प्रेम कसे करायचे हे माहीत नाही, तर त्यांच्याकडून शिकण्यात काय अर्थ आहे. या विचाराने तो बुचकळ्यात पडला. त्याच क्षणी त्यांनी भगवंतांच्या शोधार्थ शाळा आणि घर दोन्हींचा त्याग केला. एका लहानशा किल्लीने तिने विटांच्या झोपडीचे दार उघडले. वर पाहून आमच्याकडे कटाक्ष टाकला. अखेरीस ते वृंदावनातील एका संतांचे शिष्य बनले. एके रात्री असीम, मी आणि इतर चौघे श्रीपाद बाबांसोबत नकळत एका निर्जन जंगलात आलो. तेव्हा रात्रीचे 9:30 वाजले होते. अगोदरच अंधार पडला होता. यमुनेच्या किनाऱ्यावर बसलो असताना हाताने बनवलेली सतार पट्ट्याच्या सहाय्याने पाठीवर बांधलेला एक साधू माझ्याजवळ येऊन बसला. त्याने त्या वाद्यवादनात विशेष प्रावीण्य मिळवले आहे आणि पंडित रविशंकर यांच्या गुरूंचे ते विद्यार्थी आहेत अशी श्रीपाद बाबांनी त्यांची ओळख करून दिली आणि म्हणाले, आता ते साधू आहेत. सभ्यपणे नतमस्तक होऊन त्या सुसंस्कृत सतारवादकाने आम्हाला अभिवादन केले आणि नंतर डोळे बंद केले. चंदेरी चंद्रामागे असणारे आकाश शाईप्रमाणे काळेकुट्ट दिसत होते. प्रत्येक चांदणी एक विशेष प्रकाश उत्सर्जित करीत होती. आमच्या डोळ्यांवरील हे सर्व प्रकाशमान हिरे यमुनेच्या चकाकणाऱ्या प्रवाहात नृत्य करीत होते. जवळपास कदंबांच्या फांद्यांमध्ये लपलेले रातपक्षी गात होते. मोर आवाज करीत होते तर रात्री फुलणाऱ्या जाईचा मंद सुगंध हवेत दरवळत होता. या सर्व शांततेतून सतारीचा कर्णमधूर स्वर ऐकू येत होता. प्राचीन रागातील दीर्घ विरहाच्या स्वरांनी वृंदावनाच्या जंगलातील संगीताशी स्वरमिलाफ साधला होता. प्रत्येक स्वर त्या संगीतकाराची भगवंतांबद्दलची ओढ व्यक्त करीत असल्याचे मला जाणवले. ते ऐकताना मला अत्यंत भारावून गेल्याचा अनुभव झाला. कृष्णांचा विरह जाणवू लागला. माझ्या हृदयात प्रेमाचा लवलेशही सापडू शकत नव्हता. प्रेमाचा अभाव जाणवल्याने मी त्या प्रेमासाठी उत्कट इच्छा केली. त्या प्रेमासाठी रडलो. त्या प्रेमाची याचना केली. अचानकपणे त्या प्रेमाच्या अनुपस्थितीत संपूर्ण सृष्टी मला असंबंध वाटू लागली. माझ्या आकांक्षा स्पष्टपणे मांडत ती सतारसुद्धा रडली. तिने देखील शोक केला.